सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्यासोबत आहे. व्हॉट्सअपच्या थ्रू मुलांपर्यंत जाऊन पोहोचले वेगळ्या पद्धतीचा अभ्यास ज्यांनी डेव्हलप केला, असेच आपल्यासोबत आहेत कळमनुरी तालुक्यातले गुंजकर सर, त्यांच्याशी आपण बोलतोय. सर मग तुमच्या शाळेमध्ये असं काय स्पेशल आहे की इतके सगळे लोक तुमच्याकडून शिकण्यासाठी आतुर आहेत, त्याबद्दल सांगा ना.
याचं कसं आहे मॅडम, आपण जी रचनावाद शिक्षण पद्धतीचा अवलंब करून त्यांना आनंददायी आणि कृतीयुक्त शिक्षण पद्धतीचा मी अवलंब करतो. त्याच्यामुळे काय होते, मुलांना जे इंग्लिश स्कूलमध्ये किंवा इतर संस्थेमध्ये शिकण्यासाठी जे प्रेशर असते वातावरण, ते वातावरण माझ्या शाळेमध्ये माझ्या मुलांसाठी नसतो. त्याच्यामुळे ते एकदम माइंडली एकदम फ्री विद्यार्थी असतात आणि त्याच्यामुळे काय होते, शिक्षणाला शिक्षण शिकण्यामध्ये त्यांना एक प्रकारची गती प्राप्त होते.
राईट.
आणि जे समजा घरी जाऊन होमवर्क वगैरे, आता सरासरी मी पहिली दुसरी तिसरीला होमवर्क देत नाही, त्याच्यामुळे मुलं कसे होतात, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या एकदम फ्री राहतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्या मेंदूवर होतो, त्यांचा मेंदू एक प्रेशराईज केल्या जात नाही, एकदम फ्री राहते.
राईट.
आणि त्याची म्हणून आकलन शक्ती जास्त वाढते.
एक्झॅक्टली.
बरेच कळमनुरीहून जे मुलं माझ्या शाळेमध्ये आले 2018 2019 तर त्यांच्या पालकांनी, विशेष करून त्यांच्या आईनी, मुलांच्या आईने अशी प्रतिक्रिया दिली, सर जेव्हा माझे मुलं इंग्लिश स्कूलला होते तेव्हा ते रात्री झोपायचे नाही, रात्री रडायचे, मम्मी माझा हा होमवर्क राहिला, पप्पा माझा हा होमवर्क राहिला, मला मदत करा. परंतु जेव्हापासून माझे मुलं तुमच्याकडे आले, तुमच्या शाळेमध्ये आले, तसं ते एकदम फ्री झालेले आहे.
लौट कर आती हूं थोड़ी देर के बाद. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.